आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद। नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट। वर्ध्यात 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमातून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। ते म्हणाले,
अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे।
ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले। आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। एफडीएचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे। आपल्या शेजारील काही देशांमध्ये अल्पसंख्याकांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या देशांवर विविध संकटं निर्माण झाली असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केलं। नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर नागपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। दरवर्षी विविध अल्पसंख्याक आयोगांना आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
क्या महाराष्ट्र में या पूरे देश में जितने भी माइनॉरिटी कमीशन है सबको अपना अपना एक साल का जो रिपोर्ट कार्ड है वो सरकार के पास पेश करना है। अब हर साल दिल्ली में एक कॉन्फ्रेंस होगी जहां पर सारे देश के माइनॉरिटी जो कमीशन है वो अपनी अपनी रिपोर्ट करेंगे। सरकार का क्लियर संदेश है कि माइनॉरिटी के जितने भी बच्चे हैं उनको अच्छे से अच्छा पढ़ाया जाए, उनको हॉस्टल्स की सुविधाएं दी जाए। जितने भी कलेक्टर ऑफिस में माइनॉरिटीज बोले तो ऐसा इस देश में समझा जाता था कि सिर्फ और सिर्फ मुसलमान होता है, ऐसा बिल्कुल नहीं है। इसमें 6 कम्युनिटी आती है, उन सबके लिए काम करना है।
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन खान यांनी केलं। नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणी संघटनेनं केली। नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं संविधान चौक इथं सकाळी निदर्शनं करण्यात आली। ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचं उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढण्यास खतपाणी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन फार्मसी आणि बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जिल्ह्यात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून मूक रॅली काढत निषेध नोंदवला। अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले, मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील 2540 थोक आणि रिटेलर औषध विक्री केंद्र चालक बंदमध्ये सहभागी झाले. काळ्या फित बांधून त्यांनी निषेध नोंदवला. या बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयीसह एकूण 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर विवेक येळे यांना निलंबित करण्यात आलं असून न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय. पोलिसांनी 2 बालकांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलंय. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दुपारी 2:30 वाजता मोजलेल्या तापमानानुसार 46.7 सेल्सिअससह आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण ठरला आहे. वर्धा पाठोपाठ नागपूर इथं 45.6 सेल्सिअस, चंद्रपूर इथं 45.4 तर गडचिरोली इथं 45.2 सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी अकोला इथं 44, अमरावती इथं 44.6, गोंदिया इथं 43 तर बुलडाणा जिल्ह्यात 40 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथं 24 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 2 प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलंय. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालंय. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला वेग आला असून शहरातील 6 मोठ्या आणि 10 लहान नाल्यांच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलंय. मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांनी 15 जूनपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या 126 कर्मचारी, 3 जेसीबी आणि 2 पोकलेनच्या मदतीनं गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरु आहे. भंडारा जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 गावांमधील 99.79% कामं पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एकदिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू. आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, वर्ध्यात 46.7°C तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.